डायरेक्टर्स डायरी 10 ऑगस्टसाठी. मित्रमैत्रिणींनो, सकाळी उठल्याबरोबर आपल्यापैकी बहुतेकांना एक गोष्ट अगदी प्रकर्षाने हवी असते. ओळखा कोणती? बरोबर, गरम गरम चहाचा कप. उठल्यावर जर चहा मिळाला नाही तर कित्येकांची पुढची कामं सुरू होत नाहीत. पेट्रोल घातल्याशिवाय जशी गाडी पुढं जात नाही ना, अगदी तसंच. भारतात तर चहा हे पेय अगदी कॉमन आणि प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत, स्त्री पुरुष, कामगार, गरीब श्रीमंत, सर्वजण अगदी आवडीनं चहा पितात. असा हा चहा अस्तित्वात कसा आला तुम्हाला माहिती आहे? चहाचं उगमस्थान चीन देश समजला जातो. चीननं फटाके, पतंग आणि रेशीम याचबरोबर चहाची ओळख सर्वप्रथम जगाला करून दिली. इसवीसनपूर्व 2750 वर्षांपूर्वी चीनमध्ये चिनुंग हा एक राजा होऊन गेला. रानात हिंडताना त्याचं लक्ष सहज एका वनस्पतीकडे गेलं. त्या हिरव्यागार पानांचा वास त्याला अतिशय आवडला आणि गंमत म्हणून ही पानं पाण्यात उकळून ते पाणी त्यानं घेतलं. त्याला तरतरी आली आणि मग या वनस्पतीच्या गुणाचं त्याला आकलन झालं. चिनुंग राजाच्या नावावरून चिनी लोकांनी या वनस्पतीला टी चाय हे नाव दिलं. आणि गंमत बघा, इंग्रजी चहाला टी असं म्हणतात. इसवीसनाच्या 6व्या शतकापर्यंत चहा जपानमध्येही रूढ झाला आणि त्याच काळी तो भारतात आणि श्रीलंकेमध्ये पसरला असावा असा एक अंदाज आहे. प्रवाशांबरोबर चहा चीनमधून युरोपात गेला. युरोपमध्ये टी चाय यामधील टी हे आद्याक्षर घेण्यात आलं तर भारतात चाय हे शब्द रूढ झाले. 1778 त्यावेळचा प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ जोसेफ बँक्स याच्या देखरेखीखाली आसामामध्ये चहाची पद्धतशीर अशी लागवड सुरू झाली. त्यासाठी एक समितीसुद्धा नेमण्यात आली. 1823 रॉबर्ट ब्रूस यांनी आसाममध्ये खऱ्या अर्थानं चहाच्या लागवडीला सुरुवात केली. भारतात तयार झालेल्या आसामच्या चहाचे 450 पाऊंडाचे पेटारे लंडनच्या मार्केटमध्ये 10 जानेवारी 1839 दाखल झाले. भारतातून ब्रिटनला झालेली चहाची ही पहिली अधिकृत आयात होय. एकमेकांच्या अडचणी समजावून घेऊन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी चहा उत्पादक एकत्र आले आणि त्यांनी 1881 इंडियन टी असोसिएशन ही संघटना स्थापन केली आणि या संघटनेचं कार्यालय कलकत्त्याला उघडण्यात आलं. पहिल्या महायुद्धानंतर चहा उद्योगाला अतिशय गती मिळाली. युद्धामुळे चहाचा वापर वाढला आणि पर्यायानं चहाची जास्तीत जास्त लागवड करण्यात आली. भारतामध्ये चहाची लागवड मुख्यतः आसाम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू या राज्यात करण्यात येते. चहाच्या जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचे मुख्य प्रतिस्पर्धी देश म्हणजे चीन, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकेतला केनया, युगांडा आणि टांझानिया. भारत हा जगातील सर्वाधिक चहा उत्पादक देश आहे. चहाचं वृक्ष वजा झुडूप सुमारे 25 ते 45 वर्षापर्यंत जगतं. त्याची उंची 2 ते 2.5 मीटर्स असते. बिया पेरून चहाची लागवड करण्यात येते. पानं वर्षभर हिरवी गार असतात. पानांची लांबी 10 ते 20 सेंटीमीटर असते. पानांच्या कडा थोड्याशा दातेरी अशा असतात. चहासाठी कोवळी पानं सुरुवातीला खुडण्यात येतात आणि प्रथम ती सावलीमध्ये सुकवली जातात. मग चुरगाळून ती गरम हवेच्या झोताखाली वा धातूच्या गरम पट्ट्यांवर कोरडी करण्यात येतात आणि त्यामुळं त्यातील बाष्प निघून जातं. पानांचा रंग बदलून काळसर तांबडा होतो. चहाच्या पानांवरील प्रक्रियेनुसार त्याचा दर्जा आणि किंमत ठरवण्यात येते. दार्जिलिंगचा चहा हा अतिशय चांगल्या प्रतीचा समजला जातो. पण भारताच्या एकूण उत्पादनापैकी केवळ 2% चहा उत्पादन खुद्द दार्जिलिंगमध्ये होतं. आता मित्रांनो, चहा म्हटला की सर्वसाधारणपणे कॅफिन आणि टॅनिन आपल्याला आठवतात. पण चहाच्या पानामध्ये निरनिराळी सुमारे 300 रासायनिक द्रव्ये असतात. लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधील रसायनशास्त्रज्ञ डॉ स्पायरो यांच्या प्राथमिक अंदाजानुसार चहा करताना पाण्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकल्यास चहातील रसायनं पाण्यामध्ये लवकर उतरतात आणि त्यामुळे चहाला रंगही चांगला येतो आणि चवसुद्धा चांगली येते. चहाचं पाणी 97 ते 100 अंश सेंटीग्रेड पर्यंत म्हणजे उकळी फुटेपर्यंत तापवल्यावर चहा जास्त वेळ उकळत ठेवणं अजिबात योग्य नाही. चहा करताना ढवळीत बसण्याचीही अजिबात आवश्यकता नाही. मित्रांनो, असा हा सर्वाधिक लोकप्रिय असलेला चहा. मला वाटतं एव्हाना तुम्ही तुमच्या घरात चहाची ऑर्डर दिलीसुद्धा असेल, नाही का?